हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च त्रिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतदन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीडुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमयी आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। दुपारी 12:30 दरम्यान मी एकदा केंद्रात गेले होते। मी ध्यानाला बसणार इतक्यात निरंजनाताई तेथे आली। अम्मा दोन जणींना तिने आत बोलावून नेले। आम्ही आनंदाने स्वामीजींच्या खोलीत गेलो। तेथे निरंजनाताई, सुलोचनाताई अशा काही जणी बसल्या होत्या। स्वामीजी कॉटवर बसलेले होते। सरला मातोश्री स्वयंपाक घरात काही काम करत होत्या। स्वामीजी तेथील भगिनींशी बोलत होते। स्वामीजी म्हणत होते, प्रत्येक साधकाने स्वशिष्य होण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला पाहिजे। निरंजनाताई विचार करत म्हणाली, म्हणजे नेमकं काय करावं? स्वामीजी म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर बरंच विस्तृत आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अत्यंत लीनतेनं आणि शरणागत भावाने सद्गुरूंपाशी राहायला हवं। शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा। शिष्याने उत्तम उत्तम पारमार्थिक गुणांचा अभ्यास करायला शिकावं। नुसतं डोळे मिटून बसणं म्हणजे परमार्थ नाही। साधकाची देह मन बुद्धी कशी तरतरीत असली पाहिजे, तो अत्यंत कार्यशील असावा। शारीरिक कष्टांना न घाबरता त्याने कामं केली पाहिजेत। धैर्यवान असावं। जीवनात छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जाऊ नये, नाहीतर खरे संकट आल्यावर त्याला तोंड कसे देता येईल? सद्गुरूंनी सांगितलेलं साधन निष्ठेने करावं। त्यांनी सांगितलेल्या आत्मज्ञानाविषयक गोष्टी शिष्याने सहजतेने स्वीकारणे आवश्यक आहे। त्यासाठी त्याचं मन सरळ निर्मळ असावे, विवेकी असावा, अनुतापी असावा। शिष्याने आपल्या वृत्तींबद्दल सावध असावं, नाहीतर संतांकडे येऊनही कामक्रोधादी विकार जसेच्या तसे राहतात। शिष्य नीतिमान असावा, मर्यादाशील असावा। मी यावर त्यांना विचारले, मर्यादाशील म्हणजे कसं? स्वामीजी म्हणाले, ज्याने निंद ते सर्व सोडवणी द्यावे, ज्याने वंद्य ते सर्व भावे करावे, संत सज्जनांच्या मताला धरून आपले आचार असावेत, विचार असावेत, नाहीतर सगळं जीवनच मर्यादे बाहेर जाईल. आपण काय करावं करू नये, कुठे जावं कुठे जाऊ नये हे समजणं खूप महत्वाचं आहे. पुढे थोड्याशा मोठ्या आवाजात ते म्हणाले, समर्थ म्हणतात, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. सद्गुरूंचं मुख्य वचन असतं की तू देह मन बुद्धी नाहीस, तर त्या पलीकडचा आत्मा आहेस, तत्वमसी. त्या वचनावर जीवापाड विश्वास ठेवणं, बाकी जीवनातील सर्व आधार सोडून देऊन केवळ सद्गुरु हाच आपला अंतिम आधार मानणं. पुढे थोडे थांबून म्हणाले, आता मी काही प्रवचन करत नाही, तुम्ही ऐकायला कायमच तयार असता. माझं आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर, पुढची कामं आहेत मला, पळा आता, जाऊन ध्यानाला बसा थोडा वेळ. आम्ही सर्वजणी भानावर आल्यासारख्या लगबगीने निघालो आणि समोरच्या ध्यान मंदिरात जाऊन ध्यानाला बसलो. यानंतर दोन प्रश्न उत्तर वाचते. स्वामीजी, शक्तिपात दीक्षा म्हणजे काय? आपल्या संप्रदायात अशी शक्तिपात दीक्षा दिली जाते का? शक्तिपात म्हणजे शक्ती संक्रमण. काही संप्रदायात अशी प्रकारची शक्ती संक्रमणाची दीक्षा दिली जाते. शक्ती संक्रमणात सद्गुरु अत्यंत कृपाळपणे संकल्पपूर्वक आपल्या संप्रदायाचे आशीर्वाद आणि सद्भाव शिष्यामध्ये संक्रमित करतात. हे शक्ती संक्रमण अदृश्य स्वरूपाचे असले तरी त्याचे दृश्य परिणाम साधकांवर उमटतात. आपल्या इथे पूजनीय स्वामी लोकनाथ तीर्थ यांचे शिष्य गुळवणी महाराज यांच्या संप्रदायात अशी दीक्षा दिली जाते. शिष्याची सद्गुरांवर उत्कट निष्ठा असेल तर शक्तिपाताचे दृश्य परिणाम शिष्यावर दिसतात. परंतु हा श्रद्धेचा प्रांत आहे. या दीक्षेमध्ये सद्गुरु शक्तीचा एक प्रकारे व्यय होत असल्यामुळे याचा उपयोग काळजीपूर्वक करावा लागतो. आपल्या संप्रदायात सुद्धा क्वचित काही सद्गुरूंनी शक्ती संक्रमण केल्याचे दाखले आहेत. शक्तिपातामुळे साधकाचे ध्यानामध्ये प्रतिबंध पुष्कळसे कमी होतात. ध्यानाची गोडी लागण्यासाठी शक्ती संक्रमण उपयुक्त ठरते. ज्ञानाची गोडी सामान्यतः साधकांना नसते, जेमतेम अर्धा तास सुद्धा त्यांना बसवत नाही. मनात अनेक विचारांचे चक्र सुरू राहतात. अशा वेळेस शक्तिपातामुळे साधकांना पुढे कित्येक काळ ध्यानामध्ये आनंद मिळतो, चित्ताची स्थैर्यता लाभते. काही साधकांमध्ये शक्तिपातामुळे अनेक क्रिया होतात. त्या क्रिया कधी कधी खूपच तीव्र असतात. काही साधक एकदम शांत होऊन जातात. कोणास कशी क्रिया होईल याचा नेम नसतो. पण ही साधनेची केवळ सुरुवात आहे हे पक्कं ध्यानात ठेवलं पाहिजे. मी असे अनुग्रहित पाहिले आहे की ज्यांच्या क्रिया बघून लोक आश्चर्यचकित होतात. पुढे पुढे त्या क्रिया शांत होणे अभिप्रेत आहे आणि तशा न झाल्यास त्या साधकाला ते झेपेनासं होतं. क्वचित प्रसंगी त्या क्रियांचाच अहंकार येण्याची शक्यता असते. शक्तिपात हे साधन आहे आणि साध्य म्हणजे परमशांत एकरूपतेची आंतरिक स्थिती. मनुष्य सहसा तास प्रवास करू शकतो कारण त्यात बहिर्मुखता असते. पण दोन तास ध्यान कर म्हटले तर त्याला ते अशक्य होते कारण मनाचा व्याप त्याला सोसत नाही. शक्तिपातामुळे ध्यानात मनाचा व्याप जवळजवळ कमी होतो. त्यामुळे ध्यानाची खरी गोडी निर्माण होते. शक्तिपाताने क्रिया होत असतील तर विवेकाने संकल्पपूर्वक त्या आवरायचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या इथे काही साधकांच्या क्रिया होतात पण त्या क्रिया म्हणजे ज्ञान नाही तर ध्यानाची फक्त सुरुवात आहे आणि त्या उत्तरोत्तर शांत होत जाण्याची गरज आहे. एका सत्संगात स्वामीजींना एक प्रश्न विचारला गेला, स्वामीजी आत्मज्ञान हेच माणसाचं चरम लक्ष्य आहे असं आपण नेहमीच म्हणता आणि त्यासाठी सोम साधन आवश्यक आहे. मग हरिस्मरणाने भगवंताची प्राप्ती करून आत्मज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही का? स्वामीजींना हा प्रश्न आवडला. ध्यान साधना आणि भक्ती या परस्पर साधना नसून परस्पर पूरक आहेत असंच त्यांचं ठाम प्रतिपादन असल्यामुळे त्यांनी मोठी कळवळ्याने या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले, हरिस्मरण, ज्ञानधारणा, भगवंताचं प्रेम या सर्व साधनाच आहेत आणि त्यातल्या कुठल्याही एका साधनेने ज्ञानप्राप्ती होत असते. पुष्कळ संत केवळ भक्ती मार्गाचा अवलंब करून मोकळे होतात. जन्मजन्मीचे संस्कार जीवावर जसे असतील तसा मनुष्य चालू जन्मात बरा वाईट होऊ शकतो. वाल्या कोळी वाटमारे असल्यामुळे त्यांना अनेक लोकांचे प्राण घेतले होते. असं असूनही जेव्हा त्याला नारद महर्षींसारखे सद्गुरू भेटले तेव्हा त्याला घोर पश्चाताप झाला आणि तो पश्चातापच त्याला ज्ञान प्राप्ती होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी साधनभूत ठरला. भगवंतांनी 9व्या अध्यायात आश्वासनच दिले आहे, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांतिम निगच्छती. दुराचारातला दुराचारी जरी असला तरी अनुतापामुळे त्याच्यात त्वरित पालट होतो. भगवंताबद्दल अनन्य भाव त्याच्या अंतःकरणात जागृत होतो. तो साधू पुरुषच होतो. अशा पूर्वीच्या दुराचाराचं धर्मात्म्यामध्ये रूपांतर होतं आणि तो शाश्वत सुखाचा धनी होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोचे अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला. आत्मबोध झाला तर तो ताबडतोब मुक्त होतो. संतांच्या कृपेने, श्रवण मननाने किंवा पश्चातापाने जीवन धन्य होऊन जाते. मनाचा पालट चटकन घडत नाही. बुद्धी एकदम बदलणे शक्य नाही. माणसाची प्रकृती नेहमीच वरचढ ठरते. परंतु संतांनी, सद्गुरूंनी अंगीकार केला तरच साधकांच्या प्रकृतीत बदल होऊ शकतो. सद्गुरू साधकांना प्रोत्साहन देतात. तुकोबाराय म्हणतात, चाल केला श्री मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझ पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे, पंच पातकांच्या कोडी, नाम घेता न लगे घडी, चाल मागे नको पाहू, तुझ जमाना आम्ही आहो, तुका म्हणे काळा, रिग निग नाही निगती ज्वाळा. केवळ विश्वासाने आणि अनन्य भावाने नामस्मरण केले तरी सुद्धा साधक ज्ञानाला प्राप्त होतो. म्हणून लक्षात ठेवा की भगवंताच्या प्रेमाने सुद्धा आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. श्री कृष्ण अर्पण.
आजही ठरल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आजही ठरल्या पायरीला चंदनाचा गंध आला. पंचधारेचा किनारा पाऊलानी धन्य झाला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. हीच माती पायरीची जावरी चढला तुम्ही, भाग्यमुचे थोर झाले आज अमुच्या भेट होता काजाची पंढरीचा योग आला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला कंठ फुटला ह्या कळीला आसवांची माळ झाली हीच शाळा आमच्या ह्या भावनांची वस्त्र ल्याली एक वेळ हात लावा एक वेळ हात लावा सोनियाच्या ह्या फुलाला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला पंचधारेचा किनारा पाऊलानी धन्य झाला आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला.
हरी हरी. मागील शुक्रवारी सकाळी तुकाराम महाराजांच्या अभंगावर बोलताना आपण प्रतिक्रियारहित प्रतिक्रियारहित वृत्ती कशी असावी याबाबत निरूपण केले. त्यात भगवंत किंवा सद्गुरूंचे चरण पाहताना देखील असाच भाव ठेवावा निर्विचार असावे हा विचार मांडला. कृपया याबाबत अधिक मार्गदर्शन कराल का असं विचारलेलं आहे. तो तुकाराम महाराजांचा अभंग असा होता. कि हे मना तू कल्पना सांडून दे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं होत. कल्पना सांडून व्यवहार केला की त्या व्यवहाराने अगणित सुखाच्या राशी सुखरूप ओतलेलं असं भगवंतांचं मुख मोठं आनंददायी असं लक्षात येईल अशा अर्थाचा तो अभंग होता. त्याच्यावर बोलताना मी असं म्हटलेलं होत की कल्पना करणं आणि कल्पनेने पाहणं ही गोष्ट आपण नेहमीच करत असतो. आपण जी कल्पना करत असतो ती कल्पना आपल्या प्रकृतीतून आलेली असते आपल्या प्रकृतीने प्रभावित झालेली असते. आपल्या कल्पनेनी आपण जे ठरवतो ते अंतिमतः बरोबरच असेल असं नाही चूक असेल असंही नाही पण बरोबरच असेल असंही नाही. परमेश्वराचं स्वरूप पाहण्यासाठी जर कल्पनेचा आश्रय घेतला तर त्या स्वरूपाविषयी आपल्याला माहिती नसल्यामुळं थोडं पुरुष वर्गाने देव्हाऱ्याच्या बाजूला सरकून घ्यायचं आहे. कल्पनेचं जे आपलं पाहणं आहे ते पाहणं आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती असणं याच्यामध्ये फरक असू शकतो. परमेश्वराकडे पाहत असताना देखील कल्पनेनी जर पाहिलं तर ते आपलं प्रोजेक्शन असेल. आपल्या कल्पनेचा ठसा उमटवून आपण ते पाहू ते यथार्थ दर्शन नसेल. म्हणून सर्वच ठिकाणी कल्पना सोडून पाहणं ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. ध्यानामध्ये देखील कल्पना सोडून द्यायला सांगतात, विचार सोडून द्यायला सांगतात, वृत्ती सोडून द्यायला सांगतात. समर्थांचा एक मनाच्या श्लोकामधला एक श्लोक ही मी सांगितलेला होता, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. विषयाच्या ठिकाणी कल्पना केली की त्याला माया असं म्हणतात, अविद्या असं म्हणतात. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, ब्रह्म ज्या मनामध्ये स्फुरत ती देखील मायाच आहे पण विद्या रूप माया आहे असं समर्थ म्हणतात. आपल्या आपली कल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत ब्रह्मवस्तू का होईना, पांडुरंग का होईना, सद्गुरु का होईनात, हे एकच आहेत सगळे. आपली कल्पना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या कल्पनेचाच प्रभाव आपल्या दृष्टीवर राहतो. ते जसे आहेत तसे जर पाहायचे असतील तर कल्पना दूर सारूनच पाहायला लागतं. म्हणून परमात्मा जसा आहे तसा जर आकलन करून घ्यायचा असेल तर कल्पना सोडावी लागते आणि पाहायला लागतं. कल्पना सोडणं आणि पाहणं ही सवय आहे, याला साधना असं देखील म्हणतात. ध्यानामध्ये देखील कल्पना सोडणं आहे आणि पाहणं आहे. या भाषेतच जर ध्यानाचं वर्णन करायचं झालं तर सगळ्या कल्पनांचा त्याग करणं, मात्र पाहणं जारी ठेवणं, पाहणं सतत चालू ठेवणं, कल्पना सोडणं आणि पाहत राहणं, कल्पना सोडणं आणि पाहत राहणं, अशा सातत्याच्या क्रियेलाच एक प्रकारे ध्यान म्हणतात. या ध्यानामध्ये कल्पनांचा निशेष त्याग झाल्यानंतर केवळ पाहणारा शिल्लक राहतो. समोर कल्पनाच नाही मात्र पाहणारा आहे, तो पाहतो आहे पण वृत्ती शून्यता आहे. अशा स्थितीमध्ये पाहणं म्हणजे जाणून घेणं, अशा क्रियेला अर्थच राहत नाही कारण समोर काहीच नाहीये. अशा वेळेला पाहण्याची किंवा जाणून घेण्याची त्याची शक्ती आहे ती स्वतः भोवती त्याच्या केंद्रित होते आणि स्वतःला जाणून राहते. याला द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. कल्पनारहित दृष्टीनेच परमात्मा ध्यानामध्ये आकलन होतो. व्यवहारामध्ये देखील कल्पना ज्याची जशी असेल तसं त्याला विश्व दिसतं. दृष्टी तशी सृष्टी अशी म्हणच आहे. आपली कल्पना जशी असेल तशी तसं विश्व दिसतं. महाभारतात एक गोष्ट आहे की दुर्योधनाला एक चांगला माणूस शोधून आण असं म्हटलं तर त्याला दिवसभरात ते जमलं नाही आणि युधिष्ठिर बाहेर पडला आणि एका माणसाला चांगला माणूस म्हणून घेऊन आला. हे दोघेही कल्पनेनीच पाहत होते. चांगल्या कल्पनेनी त्याला सगळीकडे चांगलं दिसत होतं आणि दुर्योधनाच्या कल्पनेमुळे त्याला सगळीकडे दुर्जनच दिसत होते. या दोन्ही कल्पना जर सोडून पाहायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमूचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे सर्व मी म्हणवनी. प्रकृतीच्या पलीकडे असणारा आमचा जो भाव आहे तो भाव म्हणजे अस्तित्व. भाव याचा अर्थ अस्तित्व. प्रकृतीमध्ये देखील आमचं अस्तित्व आहेच, पण नव्या अध्यायातला तो त्यावेळेचा प्रतिपाद्य विषय नव्हता. ते विश्वरूपाच्या वेळेला किंवा विभूती अध्यायाच्या योगाला 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की प्रकृतीमध्ये देखील मीच भरून राहिलेलं आहे. हे आत बाहेरी मियाची कोंदले, जग निखिळ माझेची बोतले. पण परमात्म्याला तत्वत जाणून त्याच्याशी एकरूपता साधायची असेल तर प्रकृतीच्या पलीकडे असणारा परमात्म्याचा भाव पाहायला पाहिजे. कसा पाहायचा? परमात्मा आहे कुठं? परमात्म्याची प्रकृती म्हणजे सगळं जगत. या जगताला बाजूला सारायचं कसं? तर त्याची युक्तीही ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं सांगितली. आमुचा प्रकृती पलीकडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो. कल्पना न करता प्रकृतीच्या पलीकडे असणारा आमचा भाव म्हणजे अस्तित्व जर पाहायचं असेल तर आपल्या स्वतःच्या कल्पना फक्त टाकून दे म्हणजे झालं. आपल्या स्वतःच्या कल्पना टाकून दिल्या, तू कल्पना रहित झालास की माझाही जसं तुझ्या प्रकृतीच्या पलीकडे जाशील, तुझ्या प्रकृतीच्या किंवा कल्पनेच्या भावाच्या तू पलीकडे गेलास की आमच्याही प्रकृतीच्या पलीकडचा असणारा आमचा भाव तुला समजेल, असं भगवंत म्हणाले. ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी जशी ध्यानात वापरतात, निर्गुणाचा साक्षात्कार करून घेण्यासाठी जशी वापरतात, तशी या दृष्टीला धरून स्थूल साधना देखील विकसित केल्या गेल्या. त्या स्थूल साधनांमधली एक गोष्ट म्हणजे विठुरायाचे चरण पाहायचे कल्पनेशिवाय पाहायचे. कल्पनेसहित पाहणं म्हणजे किती तुझ्या चरणांशी आतापर्यंत भक्त उद्धरून गेले हे कल्पनेनी पाहणं आहे. कल्पनेसहित पाहणं आहे तुझे चरण किती परम पवित्र आहेत. या चरणांची धूल रजत कण जरी तरी देखील माझं जीवन धन्य होईल. तुझे चरण लागले आणि अहिल्या शिला उद्धरून गेली, इत्यादी इत्यादी कितीतरी कितीतरी म्हणता येईल. पण तो परमात्मा आहे हे गृहित धरून, पहिलं गृहित हेच की तो परमात्मा आहे आणि त्याचे चरण पाहायचे पण कल्पनेशिवाय पाहायचं, म्हणजे विचार उठू द्यायचा नाही आणि केवळ चरण पाहत राहायचे. आता डोळे मिटलेले नाहीयेत, विचार उठू द्यायचे नाहीत आणि केवळ सद्गुरु मूर्ती पाहायची. विचार उठू द्यायचे नाहीत आणि केवळ शाळीग्राम पाहायचा, केवळ बालकृष्ण पाहायचा, केवळ श्रीराम पाहायचे. कोणी कोणी याला त्राटक क्रियेच्या जवळ देखील नेऊ शकतील, पण ही थेट त्राटक क्रिया नाही. त्राटक क्रियेचा उद्देश आपल्या स्वतःच्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण व्हावं म्हणून आहे, पण इथं जरूर एकाग्रता आहे. एकाग्रता आहे तरी देखील कुठल्याच भावाचा स्पर्श पाहताना नाही. ध्यानातही आपण तेच करतो, कुठल्याच भावाचा स्पर्श नाही द्रष्ट्याला आणि जे जे दिसेल ते बाजूला सारायचं, असं ध्यानात करतो. इथं बाजूला सारण्यासाठी काहीच नाही, चरणच आहेत समोर, पण त्या चरणांकडे कल्पनारहित पाहायचं. भगवंतांचं मुख कमल आहे, त्या मुख कमलाकडे कल्पनारहित पाहत राहायचं. केवळ हास्य पाहायचं, पण हास्य पाहतं ही नुसतं मुख कमल पाहायचं. आणि जे व्हायचं आहे ते आपोआप होईल, जे होईल ते होऊ द्यावं. स्वामीजींनी जोशी गुरुजी म्हणून सोमवार पेठेतल्या एका गुरुजींचा उल्लेख केलेला होता. त्यांचं रामाचं देऊळ होतं. त्यांचा नातू शिरीष आपल्याकडे येतो गुरु पौर्णिमेला, विशेष करून जास्त येतो. प्रत्येक वेळेला गुरु पौर्णिमेला येतो, मग मध्ये अधे कधीतरी येऊन जातो. तर ते म्हणायचे की ते जोशी गुरुजी रोज रात्री झोपताना रामाचे पाय चेपायचे, मूर्तींचे पाय चेपायचे. आणि मग अर्धा पाऊण तास तासभर नुसतं मूर्तीकडे पाहत राहायचंय. कल्पनेखेरीज केवळ मूर्तीकडे पाहणं. अशा प्रकारची साधना कितीतरी मंडळी करतात. पण कल्पनेरहित करतात की नाही माहित नाही. पण जर कल्पना न निर्माण होऊ देता मूर्तीकडे पाहिलं तर आजूबाजूच्या जगताचं विस्मरण होतं. कारण केवळ आपण मूर्ती पाहतो आहोत. सुरुवातीला गृहित आहे की हा परमात्मा आहे, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य. मग मात्र असे शब्द नाहीत, अशी कल्पना नाही. पण त्याच्या अधिष्ठानाच्या दृष्टीनेच आपण मूर्तीकडे केवळ पाहतो आहोत, केवळ बाह्य मूर्तीचं अवलोकन करतो आहोत, तेही एकाच ठिकाणी एकटक असे पाहतो आहोत. कल्पना सोडून दिलेली आहे, विचार उठू देत नाहीये, निर्विचार झालेला आहे. पाहण्याची क्रिया मात्र चालू आहे. असं घडत असताना बाकीच्या जगताचं विस्मरण होतं, फक्त ती मूर्तीच दिसू लागते. ती मूर्ती इतकी प्रॉमिनंट होते की आपण आपल्या स्वतःला देखील पाहणारा विसरतो आणि जणू तेच एक जगतामध्ये शिल्लक आहे असं होऊन जातो. कोणाला करायचं असेल तर जरूर करून बघा. तोच एक शिल्लक राहतो. एक पंढरीचा पाटील, विठोबा, बस बाकी काही नाही. आणि तशा प्रकारे विशेष हा पाटील विठोबा आहे असाही शब्द नाही. अशा वेळेला ती मूर्ती चैतन्याने भारल्यासारखी होऊन जाते. जणू तिच्यातूनच तेजाचे किरण बाहेर पडतायत असं वाटायला लागतं. पण तशी कल्पना ते पाहून उमटू द्यायची नाही, केवळ पाहत राहायचं. पाहणारा स्वतःला विसरून जातो. आपलं जे पाहणं असतं ते पाहणं, एक म्हणजे मी पाहणारा आणि ज्याला पाहायचंय तो म्हणजे तू. मी आणि तू हे आपले कधीही मिटत नाहीत. पण या ठिकाणी असं होतं की केवळ तूच शिल्लक राहतो आणि मीच विस्मरणच जणू होतं. अशा वेळेला जर मीच्या सापेक्ष तू आहे आणि त्या तूमुळे मी आहे असं जर असेल, पण मीच जर विस्मरण झालं आणि केवळ तू शिल्लक राहिला तर हा तू कशाच्या सापेक्ष आहे? कशाच्याच नाही. असं असल्यामुळं तत्वत तोच परमात्मा, तोच अक्षय अविनाशी परमात्मा, अशा प्रकारचा बोध पाहणाऱ्याला प्राप्त होतो. पुढे पुढे ती मूर्ती दिसते आणि दिसत नाही असं होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पाया पडो गेलो तव पाऊलची न दिसे. आता त्या मूर्तीचं काहीच न दिसता केवळ चैतन्य समजायला सुरुवात होते. आणि एक प्रकारचा अति उत्कट परमात्मा भाव सगळीकडे भरून राहिलेलं आहे असं वाटतं. मी तर कधीच विस्मरण झालेलं असतं. मज विण तू मज दे रे राम असं घडतं. मीच पूर्ण विस्मरण घडतं आणि तू केवळ प्राप्त होतो आणि तो तू सगळीकडे व्यापून राहिलेला परमात्मा आता सगळीकडे हाही बोध नसतो. कारण ती मूर्तीच आता सर्व काही आहे असं होऊन जातं. असं घडतं. तुकाराम महाराज म्हणतात की ते श्रीमुख सुखाचं ओतलेलं आहे असं वाटायला सुरुवात झाली. बरोबर आहे, तसंच होतं. मी असं म्हटलं होतं की भगवंत किंवा सद्गुरूंचे चरण पाहताना देखील असाच भाव ठेवावा. अशा प्रकारची एक स्वतः पुरती, स्वतः कधीतरी अति एकांतात करायची अशी अनुषंगिक साधनाच आहे. ही साधना अशा प्रकारे जो करणारा असतो त्याला चराचर आनंद स्वरूप आहे असा स्वतःखेरीज आपल्या विस्मरणाच्या बरोबरच सगळीकडे आनंद स्वरूप विश्व आहे असा बोध अनायासे प्राप्त होतो, सहज प्राप्त होतो. अशी या साधनेची एक प्रकारे खुमारी आहे. ये एका बंगमान अंगीकार केला आपण माझा जेव्हा, अंगीकार केला आपण माझा जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, तव महिमा पुरता नभता मजला ठावा, परिप्रथम दर्शने कर्षण घडले जीवा, तव प्रेम स्पंदने भरून गेलो जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, तुझ पहावयासी कितीदा व्याकुळ झालो, स्पर्शने पुण्यता पावून या निधालो, कधी दुरुनी न कळत प्रेमे रडलो जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, तव ध्यान कर्मता पचनी नाही पडली, तव ज्ञान भक्तीची खोली नाही कळली, पण भाव रज्जूची आली प्रचिती जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा, जरी व्याघ्र सिंहते भयप्रद सर्वालोका, तरी पिले तया प्रति बागडती निशंका, हे वर्म उमगले समीप तुमचा जेव्हा, संसार शृंखला गळून गेला तेव्हा,
तव प्रेमळ बोधे जीवन गंधित झाले परिकृपा प्रसादे सेवुनी मंडित झाले मम जीव भृंग शिवरूप झाला जेव्हा संसार शृंखला गळुनी गेला तेव्हा तव भक्ती कृपेचा पावन वर्षावाला कंगाल जीवा भाग्य बळे आतुरला मी अनन्यतेने अर्पियले मज जेव्हा संसार शृंखला गळुनी गेला तेव्हा तव नेत्र निरांजनी प्रेम प्रभाती भरली ज्ञान देवी खे त्याच प्रकाशी गमली मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा मधुकण मकरंदा दिला माधवे जेव्हा संसार शृंखला गळुनी गेला तेव्हा अंगीकार केला आपण माझा जेव्हा संसार शृंखला गळुनी गेला तेव्हा संसार शृंखला गळुनी गेला तेव्हा
वा खूप छान तू घेऊन आला तस तुला काय माहित होत काय आज मी सांगणार सध्या बुधवारी रात्री 15व्या अध्यायावर आपण जे निरूपण करता ते अजून ऐकावेसे वाटते ते ऐकून त्यावर काही चिंतन घडले आणि प्रश्न मनात आले ते बरोबर आहेत का क्षरपुरुष नाशिवंत सृष्टी कंसात इन्क्लुडिंग आपला देह अक्षर पुरुष ज्याला मी परमात्मा हे ज्ञान अजून झालेले नाही ते जीव चैतन्य परंतु आपण देहापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव थोड्याफार प्रमाणात त्याला झालेली असते का ध्यानामध्ये सर्व काही संपून शेवटी जो मीपणाने उरतो तोच अक्षर पुरुष असतो का हे बरोबर असेल तर मग पुढचा प्रश्न क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत सृष्टी किंवा पंचभूतात्मक जगत म्हणजे क्षरसृष्टी क्षरपुरुष त्याच्यामध्ये आपला देह आलाच जेव्हा जगताबद्दल कधीही काही बोलणं चाललेलं असतं की सगळं जगत पंचभूतांनी भरलेलं आहे तेव्हा आपल्या देहासकटच त्याच्याकडे पाहायचं विश्व हे नाशिवंत आहे असं जेव्हा बोललं जातं तेव्हा आपल्या देहासकटच हे ऐकायचं ऐकणारा देहानी त्याच्यापेक्षा वेगळा कधीच नसतो त्यामुळे जे म्हटलंय ते अगदी बरोबर आहे पण तसं ऐकत नाही आपण, ही वस्तुस्थिती आहे. सगळं विश्व नाशिवंत आहे म्हणजे विश्वाबद्दल चाललेलं आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही अशा अर्थाने हे ऐकू शकतो आपण, पण तसं ऐकू नये. त्यामुळे क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत सृष्टी. जसं सकाळचं फूल संध्याकाळी निर्माल्य होणार, तसंच आज जन्म झालेला देह उद्या कधीतरी पडणार. आणि आपला तसेच आपले आई वडील आजी आजोबा मुलं मुली नातू नाती पणतू पणत्या इत्यादी कधीही काही होऊ शकतं, कारण हा क्षर पुरुष आहे हे अगदी पक्क मनात. जेव्हा तसं घडेल तर शोक जरूर करावा, कारण आपण मनुष्य मात्र आहोत. पण हा क्षर पुरुष 15व्या अध्यायाच्या भाषेतला अक्षर पुरुष म्हणजे जीव पुरुष, त्याला कूटस्थ असं म्हटलेलं आहे. कूट म्हणजे गूढ किंवा गुप्त रूपाने राहणारा, स्थ आत अत्यंत गुप्त रूपाने राहणारा असा कूटस्थ म्हणजे अक्षर पुरुष. हा जो कूटस्थ म्हणजे न दिसणारा पण नाही म्हणायची सोय नाही असा, आतापर्यंत त्याला कोणीही पाहिला नाही पण सर्वांनीही तो आहे असं मानलेला आहे असा, जसं मनुष्याच्या आतला जीव कोणीच पाहिलेला नाही आतापर्यंत, प्राण्यांच्याही आतला नाही पण तो आहे अशी आपली ठाम खात्री असते. म्हणून अगदी कुत्र्याचं पिलू वाचवता वाचवता आपला स्वतःचा हातपाय आपण खुशाल मोडून घेतो पण त्याच्या अंगावरून गाडी नेत नाही, शक्यच होत नाही, कारण त्याच्या आत जीव आहे हे आपल्याला माहीत असतं. तो अक्षर पुरुष, या अक्षर पुरुषाला इथं म्हटलंय तसं देहापेक्षा वेगळे याची थोड्याफार प्रमाणात जाणीव झालेली असते का? तर नसते. अक्षर पुरुषाला अशा प्रकारची जाणीव नसते. अक्षर पुरुषाला आपण अक्षर पुरुष आहोत अशीही जाणीव नसते. हे सगळं इथं एका विशिष्ट पातळीवर इथलं एक विश्व आहे, या विश्वात चाललेली ही चर्चा आहे. इथंच बाहेर एवढा रहदारीचा रस्ता आहे, कोणाचाही खांदा धरा त्याला जरा थांबवा आणि त्याला तुम्ही विचारा की तुझ्या क्षर पुरुषाच्या आत अक्षर पुरुष आहे ना, आपल्याकडे असा वरपासून खालपर्यंत एकदा दोनदा पाहिल आणि अशी काहीतरी कृती करत निघून जाईल की काहीतरी झालंय याला. त्यामुळे हे केवळ तत्वज्ञानाच्या पातळीवर आहे आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर असताना देखील हे केवळ मनुष्य मात्रांकरताही नाही, सर्वांकरता तोच अक्षर पुरुष आहे. आणि त्याला मी देहापेक्षा वेगळा परमात्म स्वरूप असावा असं आपल्या स्वतःबद्दल वाटेल असं वगैरे काही नाही. सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. सर्वांच्या आत असणारी जाणीव शक्ती, ज्या जाणीव शक्तीच्या योगाने त्यांचे त्यांचे देह चालतात, काम करतात, खातात, पितात इत्यादी, या अक्षर पुरुषाला क्षर पुरुष टिकवण्याचं विलक्षण ज्ञान असत. म्हणून वाघ सिंहांसारखे प्राणी देखील रात्रीच्या काळात पाणवठ्यावर जातात, आत त्यांच्या असलेला अक्षर पुरुष त्यांना सांगत असतो की दिवसा धोका असू शकतो. आपलं भक्ष आहे ते भक्ष शोधण्यासाठी मैलोन मैल पायपीट करतात, मैलोन मैल त्यांना शिकार असं तीन चार दिवसातून एकदा कधीतरी मिळतं, आठवडा आठवडा शिकार मिळत नाही अशी त्यांची परिस्थिती असते, फिरत असतात. पण हा क्षरपुरुष टिकवण्यासाठी म्हणून अक्षरपुरुष मोठा धडपड करत असतो. त्याची जी धडपड असते ती तो स्वतःच तत्वत अविनाशी आणि अमर आहे, पण त्याला असं वाटतं की हा देह मेला म्हणजे आपण मेलोच, म्हणून हा देह टिकला तर आपण टिकू. अशा प्रकारचं अक्षरपुरुषाला क्षरपुरुषाविषयी ममत्व देखील तसंच टिकून असतं, तो ममत्वानेच बांधलेला असतो. समर्थांनी मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण असं जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय खरं आहे. तसा एवं गुण विशिष्ट तो अक्षरपुरुष. या अक्षरपुरुषाला आपण देहापेक्षा वेगळे आहोत याची थोड्याफार प्रमाणात जाणीव झालेली असते का? तर नाही, त्याला जाणीव नसते. परमार्थ सांगत असताना जो मुमुक्षू आहे श्रवणेच्छू आहे त्याला सांगितलं जातं की अरे बाबा तुझा देह आहे हा क्षरपुरुष आणि देहाच्या आत जो देही आहे जीवरूपाने वास करतो तो अक्षरपुरुष, त्याला जाणीव करून दिली जाते. एरवी मी म्हटलं तसं कोणालाही ही जाणीव नसते अक्षरपुरुष आणि क्षरपुरुष तो कुटस्थ आहे. आपण देह अशीच साधारणपणाने जाणीव सर्वांना असते आणि त्याच देह मन बुद्धी एवढंच जीवन आपण जगतो अशी भावना असते. मात्र हे तत्वज्ञान अशा करता सांगितलेलं आहे की जो अक्षर पुरुष आहे तो अक्षर पुरुष म्हणजे जीव पुरुष. वेगवेगळ्या अध्यायात त्याला वेगवेगळं संबोधन दिलेलं आहे. 13व्या अध्यायात त्यालाच क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. पुढे 13व्या अध्यायातच प्रकृती पुरुष सांगताना त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये या क्षरपुरुषाला अपरा प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि जीवपुरुषाला परा प्रकृती असं म्हटलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये अधिभूत अधिदैव, अधिभूत म्हणजे हा क्षर पुरुष आणि अधिदैव असं ज्याला म्हटलेलं आहे तो जीवपुरुष. असा हा अधिदैव अथवा अक्षर पुरुष किंवा पराप्रकृती किंवा 13व्या अध्यायाच्या प्रकृती पुरुष विवरणाप्रमाणे केवळ पुरुष किंवा क्षेत्रज्ञ याला आपण देहापेक्षा अत्यंत वेगळे आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत, आपण शांत स्वरूप आहोत, आपण अविनाशी आहोत, अशा प्रकारचा बोध शास्त्राच्या वाचनाने अथवा संत संघानी जेव्हा होईल, बोध याचा अर्थ माहिती इन्फॉर्मेशन, तेव्हा आपलं जे मूळ स्वरूप आहे परमात्म स्वरूप त्याला प्राप्त करण्याची एक असीम इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते, त्याला मुमुक्षा असं म्हणतात. त्या इच्छेपोटी त्याची तहान भूक हरपल्यासारखं होतं, त्याला काही सुचेन असं होतं, त्याला असं वाटतं की आता मी माझ्या स्वरूपाला कधी प्राप्त होईल. आणि तो जेव्हा यज्ञ दान तप स्वाध्याय त्याच्यामध्ये ध्यान धारणा नामस्मरण इत्यादी संतसंग याचा आश्रय घेतो आणि आपण अधिदैव अथवा अक्षरपुरुष अथवा परा प्रकृतीचे अशा प्रकारचा खोटा किंवा मिथ्या किंवा अबोधजन्य भाव तो टाकून देतो आणि आपणच परमात्मा अशा शाश्वत बोधाला येतो, तेव्हा त्यालाच उत्तम पुरुष असं म्हटलेलं आहे. तोच उत्तम पुरुष. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चा क्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थः अक्षर उच्यते. जो कुटस्थ आहे त्याला अक्षर म्हणतात. जो क्षर आहे तो सर्व भूत मात्र बाहेरचं टर्फल जसा एक जोंधळा जरी पाहिला तरी त्याला एक बाहेर एक तरफल आहे, देह आहे, त्याच्या आत तो जीवपुरुष आहे, कुटस्थ आहे, तो कोणीच पाहिलेला नाही. मात्र तो जर खाल्ला तर त्याच्या तरफलाचा आमच्या पेशीच्या बाहेरच्या तरफलाला उपयोग होतो आणि त्याचा चैतन्यामुळे आमचं चैतन्य टिकून राहतं. अशा प्रकारे हा जो सर्वत्र भरून राहिलेला पण कुटस्थ म्हणजे न दिसणारा असा अक्षर पुरुष आहे, तो अक्षर पुरुष आपण परमात्मा आहोत हे फक्त मनुष्य देहातच जाणू शकतो. म्हणून मनुष्य देहामध्ये अशा प्रकारचं सर्व सामग्री जर एकत्रित आली, सद्गुरु, काही एक शास्त्र वचन, त्याची स्वतःची इच्छा, मुमुक्षा, तसंच शास्त्रीय प्रयत्न परमात्मा प्राप्तीसाठी करायचे, असं जर प्रसंगवशात सगळं जुळून आलं तर जो अक्षर पुरुष आहे त्याला मी परमात्मा अशा प्रकारचा बोध होऊ शकतो. आणि तसा बोध झाल्यानंतर उत्तम पुरुषस्तु अन्य हा या क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा अन्य होऊन जातो, तो उत्तम पुरुष होतो. परमात्मा इति उदाहरुता हा, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. सर्व लोकत्रयाला त्यांनीच वेढून घेतलेला आहे, त्याच्या आत बाहेर तो नटलेला आहे आणि त्यांचं नियमन देखील करणार आहे, नियंत्रण देखील करणार आहे, असा उत्तम पुरुष तो होतो. याला प्रसंगी त्यांनी पुरुषोत्तम योग असं नाव ठेवलेलं आहे. व्यासांनी जेव्हा हे सगळं एडिट केलं तेव्हा या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं सांगितलं, कारण दोन पुरुषांमध्ये हा तिसरा उत्तम पुरुष म्हणून हा पुरुषोत्तम झाला. अशा प्रकारचं एकूण विवरण आहे. दम लागला मला. हे जर बरोबर असेल तर हे वरचं जे आहे नंतर म्हटलेलं की प्रत्येक अक्षर पुरुषाला आपण देहापेक्षा वेगळे आहोत याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होते किंवा झालेली असते का, तर नसते. आणि ध्यानामध्ये सर्व संपून तो ध्यान वगैरे करतच नाही, हे प्रथम क्षर आणि अक्षर समजावून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. हे समजावून सांगितल्यानंतर देखील भगवद्गीता वाचणारे सगळे ध्यान करत नाहीत, सगळे परमार्थी ध्यान करत नाहीत, ध्यान करणारा संप्रदाय फार थोडा आहे. असं असल्यामुळं अनेकांना हे सगळे जे अध्याय ते ऑप्शन मध्ये टाकलेले असतात, याच्याविषयी काही पत्ता नसतो, याचं कधी निरूपण करत नाहीत. सहावा अध्याय ऑप्शन मध्ये टाकलेला. सध्या परीक्षांचा सीझन चालू आहे की नाही, तू हे केलं का नाही, मी ते ऑप्शन मध्ये टाकले. मग ते नाही, तेही ऑप्शन मध्ये टाकले. अरे परीक्षा तू सगळी देणार ना? नाही, तसं काही नसतं. सहापैकी तीन विचारलेले असतात प्रश्न. तसं आहे परमार्थामध्ये देखील असं चाललेलं आहे, पण हे टाळता येण्यासारखं नाही. म्हणून तो नंतर ध्यान, स्वाध्याय, चिंतन अशा सगळ्या गोष्टी जेव्हा अवलंबितो तेव्हा नामस्मरण देखील हा जो उत्तम पुरुष आहे तो जाणण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना आहेत. ध्यान ही एकच साधना नाही, पण ती प्रधान साधना आहे. शिवाय ज्या इतर साधना आहेत त्या साधनांना सहाय्यभूत अशी साधना आहे. उदाहरणार्थ पूजा करायची आहे पण मन लागत नाही, हा प्रॉब्लेम आहे. पूजेमध्ये मन एकाग्र होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आता मी सांगितलं तसं सद्गुरूंचे चरण केवळ पाहायचे, सद्गुरूंची मूर्ती केवळ पाहायची, मन एकाग्र होत नाही हा प्रश्न आहे. ध्यानाचा उपयोग सगळीकडे आहे. नामस्मरण करतो आहे पण नामाच्या ऐवजी इतरच विचार खूप येतात, नामस्मरण करता येत नाही. पुष्कळ सांगितलं की उघडा मंत्र म्हणा, रामकृष्ण हरी काय, उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा. पण रामकृष्ण हरी म्हणताना आम्हाला डोळ्यासमोर काहीच येत नाही. राम कृष्ण हरी हे काय नक्की परमात्मा आहेत काही समजत नाही. म्हणून ध्यानाची आवश्यकता आहे. एकतर मन तिथे एकाग्र होत नाही नामस्मरणाच्या ठिकाणी. असं असल्यामुळं ध्यान ही अत्यंत प्रधान साधन आहे. ही साधना करणारा जो आहे तो हळूहळू आत असणारा जो अक्षर पुरुष आहे तोच परमात्मा अशा बोधाने संपन्न होतो. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष मिळून सर्व परमात्माच झालेले आहेत हे ज्याला समजतं तो उत्तम पुरुष होतो. केवळ बोध झालेला नाही तर आता चर आणि अचर असं सर्व विश्व परमात्म्यानी भरून राहिलेलं आहे असा ज्याला बोध होतो तो उत्तम पुरुष. आणि हळूहळू तिथपर्यंत ही व्यक्ती साधना करत करत पोचते. या अक्षर पुरुषाला जेव्हा मी परमात्मा हा बोध होईल तेव्हा तो स्वतःच उत्तम पुरुष बनतो का तो नाहीसा होऊन तेथे उत्तम पुरुष प्रगट होतो. ते दुसरा कोणीतरी पुरुष तिथे प्रगट होत नाही, त्यालाच बोध होतो. बोध झाल्यानंतर या क्षर आणि अक्षराच्या तुलनेने तो उत्तम म्हटलेला आहे. यालाच आत्मप्रचिती म्हणतात का? याला आत्मप्रचिती म्हणतात. ती क्षणिक अनुभूती असते तेव्हा तिला काय म्हणतात? क्षणिक अद्वयानंदानुभूती असंच म्हणतात, बाकी काही नाही. ती अनुभूती सतत टिकते तेव्हा तिला आत्मप्रचिती म्हणायची का? हो, क्षण मात्र असेल तरी आत्मप्रचिती, जास्त काळ टिकली तरी तीच आत्मप्रचिती. ही क्षण मात्र ती त्याला सायुज्य मुक्ती असं म्हटलेलं आहे, पण ती आत्मप्रचितीच. यातील कोणताही अनुभव नसताना केवळ शाब्दिक ज्ञानावर विचारलेले हे प्रश्न आहेत. आपल्याला योग्य वाटल्यास आणि ते आमच्या आत्ताच्या साधक स्थितीला आवश्यक असतील तरच मार्गदर्शन करावे. अरे नंतर वाचला, नाहीतर हे शब्दाने समजले आहे याचाच एक अहंकार मनात निर्माण होईल की काय याची भीती वाटल्याने खूप दिवस हा प्रश्न विचारला नव्हता. हे समजत आहे ते बरोबर आहे, त्याच्यात जेवढी दुरुस्ती हवी तेवढी सांगितली. हरी. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.